अनुवाद अध्याय 9. हे इस्रायलांनो, ऐका, तुम्ही आज यर्दन नदी पलीकडे जाणार आहात. तुमच्यापेक्षा मोठी आणि शक्तिशाली अशी राष्ट्रे ताब्यात घेणार आहात. तेथील नगरे मोठी आहेत, त्यांची तटबंदी आकाशाला भिडलेली आहे. तेथील अनाकी वंशाचे लोक उंच आणि धिप्पाड आहेत, हे तुम्हास माहीत आहेत. त्यांचा पाडाव कोणी करू शकणार नाही असे त्यांच्याविषयी आपल्या हिरांनी म्हटलेले तुम्ही ऐकलेले आहे. पण तुमचा देव परमेश्वर नदी उतरून आधी तुमच्या पुढे जाणार आहे, याची खात्री बाळगा. आणि विध्वंस करणाऱ्या अग्नीसारखा तो आहे. तो राष्ट्रांचा विध्वंस करील, त्या राष्ट्रांना तुमच्या पुढे नमवेल. मग तुम्ही त्यांना घालवून द्याल, त्यांचा तत्काळ पराभव कराल. हे घडणार आहे असे परमेश्वराने वचनच दिले आहे. तुमचा देव परमेश्वर त्या राष्ट्रांना तुमच्या पुढून हुसकावून लावेल. पण आमच्या पुण्याईमुळेच परमेश्वराने हा प्रदेश आमच्या ताब्यात दिला असे मनात आणू नका, कारण ते खोटे आहे. परमेश्वराने त्यांना घालवले ते त्यांच्या दुष्टपणामुळे, तुमच्या सात्विकपणामुळे नव्हे. तुम्ही फार चांगले आहात आणि योग्य मार्गाने जगता, म्हणून तुम्ही येथे राहायला जाणार आहात असे नाही. या राष्ट्रांच्या दुष्टपणामुळे तुमचा देव परमेश्वर त्यांना घालवून देत आहे. आणि अब्राहम, इसहाक व याकोब या पूर्वजांना दिलेला शब्द तो पाळत आहे. म्हणून तुम्ही हे निश्चित लक्षात ठेवा की तुमच्या चांगुलपणामुळे हा उत्तम देश तुमचा देव परमेश्वर तुम्हास वतन म्हणून देत आहे असे नाही, कारण तुम्ही फार ताठमानेचे राष्ट्र आहात. रानात असताना तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाचा कोप ओढावून घेतला होता. मिसर सोडल्या दिवसापासून ते इथे येईपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड करीत आलेले आहात. होरेबात तुम्ही परमेश्वरास क्रोधाविष्ट केले, तेव्हाच तो तुमचा नाश करणार होता. त्याचे असे झाले. परमेश्वराने तुमच्याशी केलेला पवित्र करार म्हणजे दगडी पाट्या घेण्यासाठी मी डोंगरावर चढून गेलो. तेथे मी 40 दिवस आणि 40 रात्री अन्न पाणी न घेता राहिलो. परमेश्वराने त्या पाट्या माझ्या हवाली केल्या. परमेश्वराने आपल्या हाताने त्या पाट्यांवर त्याच्या आज्ञा लिहिल्या. तुम्ही पर्वतापाशी जमलेले असताना देव अग्नीतून तुमच्याशी जे बोलला ते सर्व त्याने लिहिले. 40 दिवस 40 रात्री झाल्यावर परमेश्वराने त्या आज्ञापटाच्या पाट्या मला दिल्या. परमेश्वर म्हणाला, उठ आणि ताबडतोब खाली जा. मिसरहून तू आणलेले लोक बिघडले आहेत. इतक्यातच ते माझ्या आज्ञांपासून बहकले आहेत. त्यांनी स्वतःसाठी एक ओतीव मूर्ती केलेली आहे. परमेश्वर असेही मला म्हणाला, मी या लोकांस पाहिले आहे, ते फार हट्टी आहेत. मला अडवू नकोस, त्यांचा नाश करू दे. मी त्यांचे नाव आकाशातून खोडून काढीन. मग मी तुझे त्यांच्याहून श्रेष्ठ आणि समर्थ असे दुसरे राष्ट्र उभारीन. मग मी मागे फिरून डोंगर उतरून आलो. डोंगरावर आग धगधगत होती. माझ्या हातात आज्ञापटाच्या 2 पाट्या होत्या. मी पाहिले की तुमचा देव परमेश्वर त्याच्या इच्छेविरुद्ध वागून तुम्ही पाप केले होते. तुम्ही सोन्याच्या वासराची ओतीव मूर्ती केली होती. परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळण्याचे थांबवून तुम्ही बहकून गेला होता. तेव्हा मी धरलेल्या त्या आज्ञापटाच्या पाट्या हातातून फेकून दिल्या आणि तुमच्या समोर त्या फोडून टाकल्या. मग मी परमेश्वरापुढे जमिनीवर डोके टेकून पूर्वीप्रमाणेच 40 दिवस आणि 40 रात्र पालथा पडून राहिलो. तुमच्या घोर पापामुळे मी हे केले. परमेश्वराच्या दृष्टीने तुम्ही हे फार वाईट केले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला. परमेश्वराच्या कोपाची मला भीती वाटत होती, कारण संतापाच्या भरात त्याने तुमचा संहार केला असता. पण याही वेळी परमेश्वराने माझे ऐकले. परमेश्वर अहरोनावर इतका संतापला होता की त्याचा नाश करणार होता, पण मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. मग तुमचे ते अमंगल कृत्य, तुम्ही केलेली वासराची मूर्ती मी आगीत जाळून टाकली. नंतर तिचे तुकडे तुकडे करून भस्म करून टाकले व डोंगरावरून वाहणाऱ्या ओढ्यात फेकून दिले. नंतर तबेरा, मस्सा, किब्रोथ, हत्तव्वा इथेही तुम्ही परमेश्वरास संतप्त केले. जेव्हा परमेश्वराने कादेश बर्ण्याहून तुम्हास रवाना करून सांगितले की जा व जो देश मी तुम्हास दिला आहे तो ताब्यात घ्या, तेव्हाही तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व त्याचे सांगणे ऐकले नाही. जेव्हापासून मी तुम्हास ओळखतो तेव्हापासून तुम्ही परमेश्वराचे ऐकण्यासाठी नेहमीच नकार दिलेला आहे. तेव्हा मी त्याच्या पायाशी 40 दिवस आणि 40 रात्र पडून राहिलो, कारण तुमचा नाश करीन असे परमेश्वर म्हणाला होता. मी परमेश्वरास विनवणी केली की हे प्रभू, तुझ्या प्रजेचा नाश करू नकोस. तू आपले लोक तुझे वतन खंडून घेतले आहे. तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना मिस्रामधून मुक्त करून बाहेर आणले आहे. अब्राहम, इसहाक आणि याकूब या तुझ्या सेवकांना तू शब्द दिला आहेस तो आठव. त्यांचा ताठरपणा विसरून जा. त्यांची पापे किंवा दुराचार यांच्याकडे दुर्लक्ष कर. तू त्यांना शासन केलेस तर मिसरमधील लोक म्हणतील परमेश्वर त्यांना स्वतःच कबूल केलेल्या प्रदेशात नेऊ शकला नाही. त्यांचा तो द्वेष करत होता, म्हणून मारून टाकण्यासाठीच त्याने त्यांना राहण्यात आणले. पण हे लोक तुझेच आहेत, म्हणजे तुझे वतन आहे. तू त्यांना महासामर्थ्याने आपण होऊन मिसर देशातून त्यांना बाहेर आणले आहेस.